आता आपण ऐकणार आहात सोफिया जॉन लिखित लघुकथा. पहिला म्हणजे अगदी पहिला प्रयोग, बागेश्री जोशीराव यांच्या आवाजात.
तर आपण आपल्या संगीताचा पहिला कार्यक्रम कुठे करतोय आणि महत्वाचं म्हणजे कुठलं गाणं गातोय? सरा, आपला कार्यक्रम कोणी प्रायोजित करणार आहे का? विष्णे विचारलं. सरा जराशी खिन्न झाली खरी, पण तिच्या गोड आवाजात म्हणाली, मी ज्या ज्या लोकांशी आपल्या संगीताच्या कार्यक्रमाविषयी बोलले ते खूपच उत्साहित झाले. काय भारी आहे तुमचं संगीत, असं म्हणाले. सरा नकलेच्या स्वरात अतिशयोक्तीपूर्ण म्हणाली. पण जेव्हा मी त्यांना प्रायोजक होण्यासाठी विचारलं तेव्हा मात्र त्यांनी कुठलेही आश्वासन द्यायला नकार दिला. पळपुटे कुठचे, ती पुढे म्हणाली.
Sample complete. Ready to continue?